श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतारं यतिवर्य दिगंबर स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ॐ रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वदनं कंठाटोपी च माला दंडकमंडलुधर कटयांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि मां पाहि मां पाहि मां। आता करुया प्रार्थना जय जया जय घरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदायतिवर्या जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी। तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तू चिव सुंदरा पूर्ण चंद्र सूर्य तू चपई तू विष्णु आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादि समग्र तूच रूपे नटलासी। करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देववीता तूच समर्था निश्चये जंगमाणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागी आदि मध्याग्र कोठे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचा ही तर्क चाचरे शास्त्राते ही नाबरे विष्णु शंकर एक सरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती सहस्त्रमुख ही निश्चिती शिमिलाख्याती वर्णिता दृढठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पहावे। आता इतुकी प्रार्थना आणावी जी आपुल्या मना कृपा समग्री यामीना आश्रय दीजे सदैव पापताप आणि दैन्य सर्व जावो निरसून इहलोकी सौख्य देवुन परलोक साधन करवावे दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैल तीर त्वनाम तरणी साचार प्राप्त हो मजलाते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भूली नाना न बाधोत तुझा कृपे किती वर्णू आपुले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्क हृदयी प्रगटोपै शांती मनी सदा वसो वृथा अभिमान नसो सदा समाधान वसो तुझा कृपेने अंतरी भव दुखे हे निरसो तुझा भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासनाया मनाते सदा साधु समागम तुझे भजन उत्तम तेणे होवो हा सुगम दुर्गम जो भवपंथ व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्ये विजयी सर्वदा आप्त वर्गाचे पूषण न्याय मार्गावलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करुनी समर्था असोनिया संसारात प्राशीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेणे सुगम मज लागी करता आणि करविता तूची एक स्वामी नाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुस्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ।